ऐसी बहुत सारी कहानियां आप लोगों ने सुनी होगी जहां पर आपको लगा होगा कि ये कहानी सच है या फिर झूठ है। That's right, Red का बैचलर की आपके साथ on Super Hits 93.5 Red FM 12:36 का टाइम है। एक लड़का कुछ दिन पहले अचानक से हमारे ऑफिस में आता है और उसके हाथ में ना एक बहुत बड़ा कटोरा होता है और कटोरे में ना ढेर सारे अलग अलग टाइप के पापड़। त्याने आम्हाला एक स्टोरी सांगितली की का तो पापड़ विकतो आहे। बहुत ही छोटा बच्चा था तो हमें लगा कि उसको मदद की जरूरत है, तो सबके दिमाग में आया कि चलो सब मिलके मदद करते हैं, उससे ना पापड़ खरीदते हैं। लेकिन क्यों, इसके पीछे की वजह क्या थी, इसके लिए मैंने उसके साथ खेला रैपिड फायर।
बर मला तुझं पूर्ण नाव सांग।
आयुष सतीश गायकवाड।
कुठे राहतोस तू?
दिघी परांडे नगर।
बर, तू पुण्याचा का?
म्हणजे तुळजापूर दहीवडी।
कोण कोण आहे घरी?
मम्मी पप्पा लहान बा आणि एक दिदी।
आणि काय झालंय तुला?
माझं म्हणजे हाडूक सरकलंय ना, तर म्हणजे माझं ऑपरेशन डीवाय पाटील मध्ये आहे ना, तिथे सगळं फ्री मध्ये आहे, फक्त बाहेरच्या गोळ्या औषधाचे पैसे 5,000 सांगले, तर सारे पैसे जमा केले, फक्त थोडे कमी पडतात, तर म्हणून मी हे विकून पैसे जमा करतो।
हाडाला काय झालंय, कसं काय सरकलं?
खिडकी पडलेली हातावर ट्रेनची।
केव्हा झालं हे?
याला म्हणजे 1-2 वर्ष होत आले।
तेव्हापासून काहीच ऑपरेशन नाही केलं? काही
म्हणजे माझं झालं ऑपरेशन, पहिलं पण ठीक नव्हतं झालं ना, तर त्यांनी म्हणले दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये करायचं की इथं होईना नाही एवढं।
मग 1-2 वर्षांमध्ये कधीच असं सोल्युशन नाही मिळालं की ऑपरेशन साठी पैसे नाही आले, काहीच नाही, असं कोणी हेल्प नाही केली?
आम्हाला म्हणजे जेव्हा ऑपरेशन मी करायला लागलो ना, पापडी काय लागलो ना, तर शाळेत सांगलं, शाळेत हेल्प केली थोडी, आणि मग इकडं हे नाही का 1,000 रुपये अजून मी जमा केले आणि 1,000 रुपये शाळेतर्फे, तर 3,000 कमी होते ना, तर तिथं आयकर विभाग वाल्यांनी 500 हेल्प केली, तर फक्त 2,500 कमी होते, तर अजून फक्त थोडे कमी पडतात, अजून 1,800 रुपये।
आणि आई जे हे पापड बनवते हे किती दिवसापासून बनवते मग?
याला 1-2 दिवस होत आले।
तर या 1-2 दिवसात हे पूर्ण पापड आईने रेडी केले?
हो।
लगेच तुला विकायला सुद्धा सांगितले?
नाही, मी माझं विकायला आलो।
आई पण विकते की आई काय करते?
आई बी विकते आणि घरची काम बी करते।
आणि बाबा?
बाबा वॉचमॅन ड्युटी।
आणि तिसरा कोण सांगितलं घरात?
लहान बा आहे आणि एक मोठी बहीण माझ्यापेक्षा।
मोठी बहीण काय करते?
ती घर सांभाळते बाळाला।
बरं, मग आता हे जे पापड आहेत हे सगळे संपले की मग त्यानंतर तू ऑपरेशन करणार आणि परत पापड विकणार का?
पापड नाही विकणार मी, मग त्यानंतर पापडच बंद करणार।
हे ऑपरेशन कधी आहे?
म्हणजे जेव्हा पैसे जमा, तेव्हा आज जरी जमा झाले तर मला जाता येतं लगेच।
आता ती गोष्ट जी त्याने सांगितली आम्हाला, कोणाला खरी वाटली कोणाला खोटी वाटली त्याचं डिस्कशन पण केलं, पण हेल्पिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने लहान मुलगा होता, मदत सर्वांनीच केली, अशा गोष्टी तुमच्या सोबतही घडल्या असतील, हेच मी तुम्हाला आज शोवर विचारलं आहे आणि मला सिरियसली खूप सुंदर काही उत्तर आलेले आहेत। हाय अक्की, दिस इज नेहा कुलकर्णी। आय थिंक ही स्टोरी ट्रू असेल। रिझन फॉर दिस, यस्टरडे आय वॉज वॉकिंग नियर शिवार चौक पिंपळे सौदागर अँड 2 बॉईज आस्क मी टू हेल्प देम फॉर देअर स्कूल फीज। फर्स्टली आय थॉट दे आर फ्रॉड, सो आय आस्क देम एव्हरीथिंग रिगार्डिंग देअर स्कूल अँड फॅमिली। फॉर्च्युनेटली त्यांचे स्कूल मला माहीत होते, सो आय केम टू द कंक्लुजन दॅट दे आर नॉट लाईंग। आय डिडंट हेल्प देम बट डेफिनेटली मी त्यांची स्कूल फीज सबमिट करेल। वाव, क्या बात है, असे खूप सुंदर उत्तर येत आहेत, तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। फिलहाल तो दो सुपर हिट गाणे मेरे रश के कमर और गेरुआ 93.5 FM पर लेके आपके फायदे की बात, बजाते राहो।